ಆತಾ ವಿಶ್ವಾತ್ಮಕೇ ದೇವಿ ಏಣೇ ವಾಗ್ಯಜ್ಞೇ ತೋಷಾವೇ ದೋಷೋ ನಿಮದ್ಯಾವೇ ಪಸಾಯ ದಾನಹೇ. आता यावर विश्वस्वरूप सद्गुरु यांनी माझ्या वाग्यज्ञेवरून संतुष्ट होऊन मजला हा प्रसाद द्यावा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवासे. दुष्टांचा कुटिलपणा जाऊन त्यांना सत्कर्माची प्रीती उत्पन्न हो व जीवमात्राची एकमेकावर मैत्री वाढो. दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता. या सर्व विश्वामधील पापरूपी अंधकार नाहीसा होऊन स्वधर्मरूपी सूर्य उगवून त्याचा प्रकाश हो आणि प्राणीमात्राच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या त्या पूर्ण हो. या भूतलावर अखिल मंगलाचा वर्षाव करणाऱ्या भगवत भक्तांच्या समुदायाची सर्व भूतांना सद्भावे करून सदोदित भेट हो. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे. हे भक्तजन कसे आहेत तर चालते बोलते कल्पतरूचे बाग जिवंत चिंतामणींचे गाव किंवा अमृताचे चालते बोलते समुद्र होत. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. जे कलंकरहित प्रतिचंद्र संसार रूपी अंधकार दूर करून शांती सुख देणारे प्रतिसूर्य असे भगवत भक्त ते सकल जीवांना प्रिय होत. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित. फार काय मागावे सर्व त्रैलोक्य सुखाने परिपूर्ण होऊन प्राणीमात्राला हरीचे अखंड भजन करण्याची इच्छा हो. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी. आणि या ग्रंथावर ज्यांचे उपजीवन आहे त्यांना निजलोकीचे इहलोकीचे परलोकीचे सुख प्राप्त हो. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. तेव्हा सद्गुरु प्रसन्न होऊन म्हणाले तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व होईल असे वरप्रदान मिळाल्याने श्री ज्ञानदेव फार संतोषित झाले.
आता वि विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मज्जावे पसाय दानहे जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिता ते तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्र मेजे अलांचन मार्तंड देता पहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवे येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया thank you.